गुरुणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि। यहा अंत सुखः अंतरारामः तथा अंतर्ज्योतिरेवयः स योगी ब्रह्म निर्वाणं ब्रह्म भूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्म निर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहितैरताः। पाचव्या अध्यायातला 24 आणि 25 असे दोन श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर एकत्रित निरूपण केलेलं आहे, त्यामुळे त्याचा एकत्रित उच्चार केला। आवाज थोडा पाहिजे, थोडा वाढवला। जीवनमुक्त हा एका अशा सुखाचा अनुभव घेतो की ज्या सुखाच्या ठिकाणी द्वैताची भाषा नसते। द्वैत नाही मग एकत्वाचं सुख तो अनुभवतो का? एकत्वाचं सुख अनुभवतो असं म्हटलं तर तो एकत्वाचं सुख अनुभवतो हे सांगणारा तरी तिथे कोण असतो? द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एक होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे। एकत्वाचं सुख अनुभवतो असं सांगणारा देखील तिथे कोणी नसतो। सरळ सरळ ध्यानाचं वर्णन, शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः, याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। मागच्या वेळेला आपण ते पाहिलं। परमात्म्याच्या भोगामध्ये परमात्म स्वरूपाचा अनुभव घेत असताना त्या भोगामध्ये अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी अशी एक अवस्था निर्माण होते की ते सुख अनुभवणारा जो असतो तो मी हे सुख अनुभवतो, मला हे सुख प्राप्त करायचं आहे अशा प्रकारचा अहंकार देखील सोडून देतो। ध्यानामध्ये अशी एक स्थिती येते की ज्या स्थितीच्या वेळेला अनुभवणारा केवळ शिल्लक असतो आणि समोर अनुभवरूप काही नसतं, विचार नसतो, कल्पना नसते, दृश्य नसतं। अशा वेळेला काही केल्या आता याच्या पुढे काय घडणार याचा पत्ता लागत नाही। कधी कधी ध्यानाला बसणारी व्यक्ती महिनोन महिने अशा अवस्थेमध्ये काढत असताना आता इथून पुढे काय, आपण तर पाहतो आहोत, पाहणारा तर आहे मी आणि समोर दृश्य काहीच नाही, कल्पना नाही, दृश्य नाही, विचार नाही, विकार नाही, विकाररहितता विचाररहितता आहे हे समजत आहे। आणि त्याच्या पुढे जाताच येत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. समर्थ म्हणतात की देवद्वार ओलांडावे, शून्य ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. महाद्वार म्हणजे हे शून्य, काहीही नाही अशी स्थिती, ही ओलांडता येत नाही, कितीही केलं तरी ओलांडता येत नाही. आपण आहोत, आपण पाहतो आहोत, आणि समोर काहीही नाही, याच्या पलीकडे काही केलं जाता येत नाही. कारण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला की प्रयत्नामुळे परत मन उपस्थित होतं. या स्थितीमध्ये पुढे काय असेल असा विचार केला तर तर्क उपस्थित होतो. समर्थ म्हणतात अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. थोडा तर्काचा संपर्क देखील तिथे दुरावा निर्माण करतो. लगेच जेवढं मिळवत आणलेलं असतं ते एका क्षणात जातं. ज्या वेळेला साधक विचार करतो की इथून पुढे मी काय करू, तेव्हा विचाराची मालिका सुरू होते. ही स्थिती ओलांडली जाते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एक एक वेळ अशी येते की त्यावेळेला हा अहंकाराचा पडदा दूर होतो. मी पाहतो आहे आणि समोर काहीही नाही, मला अनुभव घ्यायचा आहे, मी ब्रह्माशी एकरूप होणार ही उत्सुकता, कसा एकरूप होणार हा सर्व अहंतेचा भाव नाहीसा होतो. ही अहंता इथं अतिसूक्ष्म असते. देह अहंता आपल्याला माहित आहे, पण शेवटी सर्वात शेवटी उरणारी ही जी अस्मिता आहे, मी आहे ही भावना, ही भावना त्या ठिकाणी जाते. पतंजली महामुनींनी संप्रज्ञात समाधीचं वर्णन करत असताना सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असं चार प्रकारांनी वर्णन केलेलं आहे. तर्काच्या योगाने परमात्म्याशी एक रूपता साधणं हा अगदी प्राथमिक उपाय त्यांनी सांगितलाय. तर्क देखील समाधान देतो. तर्काच्या योगाने ब्रह्म अविनाशी आहे आणि मी पण देहामध्ये जर पाहू गेलं तर इंद्रिय म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, अशा रीतीने मन, बुद्धी, इंद्रिय यांना बाजूला सारणं, आणि हे बाजूला सारले जो सारतो, बाजूला सारले हे ज्याला समजतं तो शिल्लक राहतो, तो अविनाशी परमात्मा आहे. अशा तर्काने परमात्म्याचा आनंद सवितर्क समाधीमध्ये उपभोगता येतो. याला संप्रज्ञात सवितर्क समाधी असं म्हटलेलं आहे. पुढे पुढे ज्या तर्कानी आपण परमात्मा झालो अशा प्रकारचा तर्क विचारामध्ये जणू समाविष्ट होतो, इनबिल्ट होतो. विचार करताना सहज त्या तर्कानीच तो परमात्म्याशी समरस व्हायला लागतो, तेव्हा त्याला सविचार, संप्रज्ञात, समाधी असं म्हणतात. परमात्मा आनंदरूप, मी आनंदरूप, विचाराने तो तद्रूपता पावतो. हा जो विचार आहे, हा विचार आणि ध्यानात आपण करत असलेला विचार याच्यात फरक आहे. पहिली गोष्ट समजून घ्या, आणि मी आता सांगतोय तशा प्रकारचं ध्यान आपण करत नाही हेही लक्षात घ्या. पतंजली काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगतोय. इथं असणारा विचार हा अतिसात्विक आहे. ज्या पाच प्रकारच्या वृत्ती पतंजलींनी सांगितल्या, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध, याच्यामध्ये मूढ आणि क्षिप्त म्हणजे हालचाल करणारी आणि अतिशय आळस असणारी अशी रजोगुणी तमोगुणी वृत्ती या नाहीशा झाल्यावर जी सत्वगुणी वृत्ती उरते ती सत्वगुणी वृत्ती अशा प्रकारचा विचार करायला समर्थ असते, ती एकाग्र होते या विचाराशी आणि तर्काने जे समाधान लाभतं ते विचारांनी देखील लाभतं। विचारांनी जे समाधान लाभतं ते पुढं पुढं बसल्यानंतर थोडा विचार केल्यावर अथवा सरावानी फारसा विचार न करता देखील आनंदाशी समरस होता येतं। सत्वगुणाचा उद्रेक आणि आनंदाशी एकरूपता अशी गोष्ट साधते, तेव्हा ती सानंद सास्मित सानंद संप्रज्ञात समाधी असं त्याला म्हटलेलं आहे। म्हणजे मी आनंद रूप आहे, मी परमात्म रूप आहे असं त्याचं स्वरूप असतं। पुढे हा आनंद भाग देखील जातो, कारण मी आनंद रूप आहे असं म्हणण्याची गरज त्याला भासत नाही, केवळ मी आहे एवढा भाव उरतो आणि माझं असणं हेच आनंद स्वरूप आहे असं त्याला समजतं। याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं त्यांनी म्हटलेलं आहे। अशा रीतीने विचार शोधन आणि पुढच्या संप्रज्ञात समाधीचा अनुभव असं न जाता देखील ध्यानाच्या साक्षीत्वाच्या पद्धतीमध्ये इथपर्यंत व्यक्ती पोहोचतेच आणि केवळ मी उरतो, शुद्ध मी उरतो, जाणीवरूप मी उरतो। ध्याता आपल्या स्वतःला कधीही विसरत नाही ध्यान करताना, बाकी सगळ्याचा विसर पडला तरी आपण ध्यानाला बसलेले आहोत हे त्याला समजत असतं। आणि हा जो आपण हा जो भाग आहे तो काढणं त्याला फारच जड जातं, कठीण जातं। मी ध्यानाला बसलेलो आहे आणि मी ब्रह्माचा अनुभव घ्यायला सिद्ध झालेलो आहे हा भाव तो विसरू शकत नाही। अशा वेळेला एक वेळ अशी येते की हा जो मी आहे त्या मीचा भाव मीच्या आठवणीखेरीज परमात्मा व्यापून राहिलेला आहे असं त्याच्या लक्षात येतं। हा मी बाजूला जातो, ती त्याच्या भाग्याची वेळच म्हणायची, त्याला सद्गुरु कृपा देखील म्हणतात। याला उन्मनी अवस्था असं देखील म्हणतात। मी खेरीज असणारं निखळ अस्तित्व, केवळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व, केवल आनंद किंवा कैवल्य आनंद अशा आनंदाला तो प्राप्त होतो। तिथं आनंद ही वृत्ती नसते, तो सुखरूप होऊन जातो, सुखाला जणू मिठी मारतो। पण मिठी मारताना जो मिठी मारतो तो स्वतःला विसरतो, मी संपूर्ण नाहीसा होऊन जातो। तेच सांगतात ज्ञानेश्वर महाराज, भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी। त्यावेळेला अहंकाराचा पडदा दूर जातो, जो एरवी कधीही जात नव्हता तो जातो। मग सुखे सिघे आटी गाढेपणे, सुखाला सुखामध्ये आटून जातो तो स्वतः, अत्यंत गाढ अशा सुखामध्ये आपल्या स्वतःला तो जिरवून टाकतो। मी हा भाव त्याचा संपून जातो, तो सुखरूप होऊन जातो। तेव्हा जे आलिंगन होतं त्या आलिंगनामध्ये जी एकरूपता होते त्या एकरूपतेचं स्वरूप जैसे जळ जळी वेगळे न दिसे, तरंग रूपाने असलेलं पाणी मूळ पाण्यामध्ये लीन झाल्यानंतर तरंगाचं हे पाणी आणि मूळ पाणी हे असा काही प्रकार शिल्लक राहत नाही। समुद्रात एखादी लाट उंच उडते आणि परत समुद्रात जाते तेव्हा तुम्ही ओळखू शकत नाही की हे पाणी लाट म्हणून उडालेलं होतं, मीपणाने हे पाणी उडालेलं होतं असं तुम्ही ओळखू नाही शकत। किंवा उडालेलं असल्यामुळं वेगळं आयडेंटिफाय झालेलं हे पाणी आहे का? आकाशी वायू हारपे तेथं दोन्ही हे भाष लोपे. आकाशामध्ये वायू जेव्हा नाहीसा होतो तेव्हा वायूही नाहीसा होतो आणि आकाशही नाहीसं होतं, त्याचा अर्थ आकाश हे दृश्य नसतंच. आकाश आणि वायू दोन्हीही अहंतेने शिल्लक राहत नाहीत वेगळेपणाने. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये, त्यावेळेला फक्त स्वरूपाने सुख उरत. मागच्या वेळेला मी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी सुरती असा शब्द वापरला, ही एक प्रकारची संभोग क्रिया आहे की ज्या क्रियेमध्ये स्वरूपाच्या ठिकाणी अहंता समर्पित होते आणि सगळं संपून जात. याच्यापेक्षा चांगला शब्द ज्ञानेश्वर महाराजांना योजता आला नाही. ऐसी द्वैताची भाषा जाय, अशी द्वैताची भाषा निघून जाते. अनुभवणारा अनुभव मग म्हणो जरी एक होये, मग आता तो एक झाला म्हणायचा का? तरी तेथे साक्षी कवणू आहे जाणते जे. लाट पाण्याशी समरस झाली, नाहीशी झाली निमाली, तर ती निमाली हे सांगायला पाण्यामध्ये कोण शिल्लक आहे? ही दुरून पाहणाऱ्यांची भाषा आहे. म्हणून असो हे आघवे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. येथं न बोलणे काय बोलावे, जे बोलण्यामध्ये येत नाही त्याचं आता काय निरूपण करणार? ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम, ते आत आपल्या ठिकाणी स्वभावाने अंतसुखी होऊन गेले. राम म्हणजे सुख, आत्माराम म्हणजे आत्म्याचं सुख अनुभवणारे, असे ते आपले आपण होऊन गेले. आता ते सांगायला शिल्लक येत नाही, शिल्लक राहिले नाहीत की आम्ही हा अनुभव घेतला. रामकृष्ण म्हणायचे की मिठाची भावली सागराचं माप घ्यायला गेली तर ती परतून आलीच नाही, सागरच होऊन गेली. तसं झालं. आता राहतो तो केवळ अनुभव. जोपर्यंत समरस झाला नाही तोपर्यंत काही अनुभवण्याची एक इच्छा आकांक्षा कोणाकोणा साधकाला खुमखुमी, आता मी हे साधीनच अशी, तर तोच अहंतेचा भाग असतो. तो बाजूला झाला. रामकृष्ण म्हणायचे की लहान मुलं दंगा करतायत, वडील ओरडतायत की आता जर दंगा केला तर मी एकेकाला शिक्षा करीन, झोपलात का? मुलं म्हणतात हो, तोपर्यंत झोपली नाहीत. मुलं म्हणतात हो झोपलो, शिक्षा नकोय म्हणून म्हणतात की झोपलो. थोड्या वेळानी परत विचारतात की झोपलात का? आता सामसून काहीच उत्तर नाही. आता खरे झोपले पण झोपलो हे सांगायला ते शिल्लक राहत नाहीत. तसे ते परमात्म्याशी एकरूप होऊन गेले आणि आम्ही एकरूप झालो हे सांगायला देखील उरले नाहीत. ही जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये या अध्यायात सुरुवातीला जसं आलेलं होतं तसं ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू, अशा परमात्म्याशी ते समरस होतात. परमात्मा अत्यंत अकर्ता, तसे ते अत्यंत अकर्ता परमात्मा या भावनेला प्राप्त होतात. सर्व खेळ प्रकृतीचा, आपण त्याच्यापेक्षा वेगळे, अशा भावनेला ते प्राप्त होतात. याचं वर्णन करताना भगवंतांनी फार फार उंची गाठली. स्वामीजी असं म्हणायचे की भगवद्गीतेची काही काही शिखर इतकी उंच गेली त्याच्यातलं हे एक ठिकाण आहे. जसं हिमालयाची काही काही शिखर, एव्हरेस्ट खूप उंच ठीक आहे, पण जवळपास तशीच अशी कितीतरी शिखर जशी असावीत तशी ही जीवनमुक्ताची दशा वर्णन करताना भगवंतांनी फार फार उंची गाठली ते आपण पाहतो आहोत. यहा अंतसुखाः अंतरारामः तथा अंतरज्योतिरेवयः. जो अंतसुखी आहे, आता सांगितलं तसा अंतसुखी जो झालेला आहे. सुख म्हटल्यानंतर विषयाच्या सुखाची आपल्याला जशी ओळख असते तशी ही आपल्या सुखाचा देखील अनुभव घेणारा तो असेल असं आपल्याला वाटतं. तसं नाही, कामाचा निरपेक्ष म्हणजे परमात्मा प्राप्त करीन याही कामनेचा निरपेक्ष, त्याला कामना म्हणत नाहीत, तरी देखील त्याही इच्छेच्या निरपेक्ष हे सुख त्याला मिळालेलं असत. यहा अंतसुखाः अंतरारामः. अंतस आपलं जे आहे तर तिथं असणार सुख तो प्राप्त करतो, आणि आपल्या अंतसच्या ठिकाणी असणार जे सुख आहे तेच खरं सुखाचं भांडार आहे. बाहेर जे सुख आपण मिळवतो ती आतल्या सुखाचीच किरण मात्र आहेत असं शास्त्र सांगतं. विषयाचं सुख देखील आतल्या सुखाचंच किरण मात्र आहे. त्या सुखाच्या वेळेस देखील वृत्ती क्षणिक आत वळते आणि आतल्या सुखाचा कवड असा प्राप्त होतो. वृत्ती जर बहिर्मुख असेल तर सुख मिळू शकत नाही. मी माझ्या एका मित्राबरोबर, फार पूर्वीची गोष्ट आहे, समुद्रावर गेलेलो होतो. तर त्याचा ऑफिसचा विषय संपेनाच, बँकेतला मित्र होता, मी आणि गिरीश आम्ही दोघं आणि तो असे होतो. तर तो सारखा विषय, याची बदली झाली, त्याचं असं झालं, हे काम असं, त्यावेळेला तसं झालं, रिकव्हरीचं असं टेन्शन आहे, प्रेशर आहे, आता असं करून दाखवायचे, इतके आकडे गाठायचे, हे त्याचं काही केल्या संपत नव्हतं. आम्ही समुद्रावर गेलो, तर मला असं वाटत होतं की याचं बोलणं जरा तरी आपण या बोलण्यातून वाचावं, आपण बाजूला व्हावं, म्हणून मी काही कारण काढून दूर झालो. समाधानाने परत आलो तर गिरीश म्हणाला सारखा तोच विषय काढून. तिथून आम्ही परत आल्यानंतर त्याला समुद्रावर काही आनंद होता याचा पत्ताही नव्हता. तिथं काहीतरी बरं वाटलं, शांत होतं, समुद्राच्या लाटांचा घनगंभीर आवाज, गर्जना, बाज काय गाज ज्याला म्हणतात, काही त्याला समजलं नाही. त्याच्या विषयाच्या खेरीस त्याला दुसरं काही कळत नव्हतं. तो तिथेही तेच बोलत होता. मग आम्ही गणपतीपुळ्याला गेलो तो, तिथं अथर्वशीर्ष म्हणायला बसलो आणि मग त्यालाही जरा शांत वाटलं. जेव्हा ते सगळे विषय गेले, आपलं अंतस सुखरूप आहे, बाहेर सुख नाहीये. आणि जर आपण बाहेर असताना देखील अनेक बाहेर असू, आपल्या कर्मांच्या ठिकाणी इत्यादी, म्हणून परमेश्वर जसा अकर्ता तसे आपण अकर्ता आहोत अशी भूमिका ज्याला प्राप्त होते, सगळीकडेच कर्तृत्वाचा आठव असा मनुष्य सुख नाही घेऊ शकत. म्हणून अंतसुख हा अंतराराम, अंतरातच आराम अनुभवणारा, अंतरातच सुखाचा अनुभव घेणारा, तथा अंतरज्योतिरेवया, तसंच आतल्या ज्योतीमध्ये किंवा प्रकाशामध्येच जो राहतो, आतल्या प्रकाशामध्येच जो पाहतो, हा प्रकाशच ज्याला मिळालेला आहे, सयोगी, त्याला इथे योगी म्हटलेलं आहे. वास्तविक योगी आणि संन्यासी एक असं गीतेचा निर्वाळ आहे. पण या जीवन मुक्ताला या ठिकाणी त्यांनी योगी या शब्दाने संबोधलेलं आहे. ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मामध्ये मिळून जाण्याचा निर्वाण होण्याचा, ब्रह्मामध्येच मोक्ष पावण्याची अशी स्थिती त्याला प्राप्त होते. सयोगी ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मामध्ये मिळून जाण्याचा असा मोक्ष त्याला प्राप्त होतो. ब्रह्मभूतोधिगच्छती, तो ब्रह्मभूत होतो, ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्येच प्रवेश करतो. लभंते ब्रह्मनिर्वाणम, त्याला मोक्ष प्राप्त होतो. जीवन चालू असतानाच, जीवन मुक्त आहे. लभंते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः, या ठिकाणी याला ऋषी म्हटलेला आहे. आधी ज्याला योगी म्हटलं हाच तो. ऋषयः क्षीण कल्मषाः, ज्याची पाप किंवा पाप भावना ज्याची क्षीण झालेली आहे, जवळपास संपलेली आहे. या पाप भावनेचा उल्लेख दरवेळेला भगवंत करतात बर का. याच कारण अर्जुनाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या शंका होत्या त्याच्यामध्ये आम्हाला पाप, आम्ही पापी होऊ, आम्ही नरकामध्ये देखील जाऊ, असं अशी अर्जुनाची भावना होती, असं हे युद्ध लढल्यामुळं. त्यामुळं दरवेळेला भगवंत कल्मषाबद्दल बोलल्या खेरीज राहत नाहीत. ते म्हणतात तो क्षीण कल्मष होऊन जातो. हे एक भान आहे की एका वेळेला परमार्थ सांगत असताना विशिष्ट कारणाकरता विशिष्ट व्यक्तीला बोध देण्यासाठी म्हणून हे हा उपदेश चाललेला आहे, याचं भान सदैव. त्यामुळं ते म्हणतात तो क्षीण कल्मष होऊन जातो. नाहीतर क्षीण कल्मषाचा इथं उल्लेख करण्याचं काही कारण नाही. केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालल्यात, इथं पापाचा कुठे प्रश्न येतो. पण अर्जुनाच्या ज्या शंका होत्या, त्या शंका सातत्याने भगवंत त्याच्यावर प्रहार करत होते. छिन्नद्वैधा यतात्मानः, ज्याची द्वंद्व बुद्धी सुकली, करू की करू नको, युद्ध करण्यासाठी म्हणून युद्धभूमीवर आला, कोण कोण माझ्या समोर लढण्यासाठी म्हणून माझ्या विरुद्ध दिशेला आहेत हे एकदा पाहून घेतो, असं म्हणून मोठ्या वीरवृत्तीने तिथे जाऊन उभा राहिला. आणि तिथे गेल्यावर परत युद्ध नको वाटायला लागलं. करावं न करावं, करावं न करावं, मी आता भाजी आणायला जातो. थोड्यांनी म्हणतो की फार ऊन आहे, त्याच्याऐवजी संध्याकाळी जातो. थोड्यांनी म्हणतो की संध्याकाळी अजून काहीतरी आपल्याला करायचंय, त्याच्याऐवजी आत्ताच जातो. परत म्हणतो की आत्ता नको. हे जे करू की करू नको, करू की करू नको, असं सतत चालतं. ब्रह्मनिर्वाण रूप मोक्षाला प्राप्त झाल्यानंतर आपल्या पातळीवर येऊन जरा बोलतायत की त्याची तो क्षीण कल्मष होतो. आपल्याला या गोष्टी तर समजणाऱ्या नाहीत, पण निदान कल्मश आपली जावी, द्वंद्व बुद्धी जावी असं तर वाटेल की नाही. छिन्न द्वैधा यतात्मानः, ज्यांनी आपल्या स्वतःला उत्तम रीतीने आवरून घेतलेला आहे. आत्मानः म्हणजे स्वतःला, यत म्हणजे ज्यांनी आवरून घेतलेला आहे. सर्वभूत हितैरताः, सर्व भूत हितरती, सर्व भूतांचं कल्याण व्हावं, सर्व भूतांचं हित व्हावं. अशी इच्छा त्याच्या ठिकाणी वास करत असते. म्हणून जो अंत सुखी झाला, ज्यांनी आतच अंतरातच असलेला शाश्वत असा आराम ज्यांनी अनुभवला, ज्याला अंत प्रकाश प्राप्त झाला, आत्म्याचा प्रकाश प्राप्त झाला, असा योगी ब्रह्मामध्ये मिळून जाण्याचा मोक्ष प्राप्त करतो आणि ब्रह्मभूत होतो. तो ब्रह्म संस्थ होतो, तो ब्रह्मातच टिकून राहतो. जोपर्यंत परब्रह्म कळलं असं म्हणतो, तोपर्यंत त्याला कळालेलं नसतं. ज्ञाता म्हणून मी वेगळा आणि परब्रह्म वेगळं, अशी बुद्धी ही देखील इथं द्वैत बुद्धी आहे. जे छिन्न द्वैधा असं म्हटलेलं आहे, ती सामान्य पातळीवरचं द्वंद्व जसं आहे, तसं मी वेगळा आणि परमात्मा वेगळा ही बुद्धी त्याची नाहीशी होते. त्यामुळं ब्रह्म मी जाणलं असं म्हणतो, तो जाणत नाही हे त्याच्या स्वमुखानेच तो सिद्ध करतो. समर्थ म्हणतात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्क्यास तर्की असा कोण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एथ जाणीव करी तेची तोची नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. जो ब्रह्मसंस्थ असतो, ज्ञाता परब्रह्म सत्तेमध्ये निशेष लय पावतो, त्यावेळेला देहबुद्धीतून त्याची निर्वाणाची स्थिती होते. देहबुद्धी जणू तो नसतोच. आणि या देहबुद्धीतून जाण्याला त्यांनी निर्वाण म्हटलेलं आहे, देह जाण्याला नाही. नाहीतर निर्वाण हा शब्द मृत्यू उपरांत समजला जातो, पण इथं देहबुद्धीच्या लक्षणेने देहबुद्धी गेली म्हणून तो ब्रह्म निर्वाणाला प्राप्त झाला. इथून उठला आणि तिथं गेला, इथून नाहीसा झाला आणि ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन स्थिर झाला. अशा प्रकारे अंतर सुख प्राप्त करणं म्हणजे केवळ अस्तित्वाचं सुख प्राप्त करणं, ज्याचं आपण आधीच्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं, तर त्या तऱ्हेनी ही गोष्ट कशी घडते हे पाहिलं. या बाह्य सुखाच्या विपरीत असणाऱ्या अंतःसुखाच्या बाबत आपण सहसा जागृत नसतो. पण हे जे आतलं सुख आहे, या सुखाचा कधीही कंटाळा येत नाही. जर या अंतःसुखात कशा करता तो हे अंतःसुख प्राप्त करतो, या अंतःसुखाचा कधी कंटाळा येत नाही, कारण हे अंतःसुख आपल्या जवळ असतं. एवढंच नव्हे तर आपणच ते असतो. जसा आपला आपल्याला कंटाळा येत नाही, आपल्याला बाहेरच्या सगळ्याचा कंटाळा येईल. बाहेरच्या सुखांना देखील वीट आहे, त्याला अंत आहे, शेवट आहे. जसं संगीत ऐकण्याला एक मर्यादा आहे, ती मर्यादा कोणाची 10 मिनिटं असेल, कोणाची तास असेल, कोणाची 4 तास असेल, कोणाची 2-2 दिवस देखील असेल, पण मर्यादा आहे. कारण तेच स्वर तुमच्या कानांद्वारा तुमच्यावर आक्रमण करतात, तुमच्या शांतीचा जेव्हा भंग करतात, जोपर्यंत तुम्ही त्याच्यात रमता तोपर्यंत प्रश्न नाही. पण एक वेळ अशी येते की याच्या खेरीज आपण राहावं असं वाटायला लागतं. कारण बाहेरून मिळणारं सुख आहे, ते सुख जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतं, आपल्या आतल्या सुखावर आक्रमण करतं, तेव्हा ते नको वाटायला लागतं. पण हे जे सुख आहे, या सुखाचा कधी कंटाळा येत नाही. उलट ध्यान योग्याची तर ही नेहमीची तक्रार आहे की अगदी चांगलं वाटत असतं, कित्येकांना आपल्या स्वतःचाही विसर पडून काही एक आहे, सुखस्वरूप आहे, आणि तेवढंच उरलंय असं समजेपर्यंत ते सुख नाहीस होतं. तर त्यांना असं वाटतं की हे अजून थोड्या वेळ अनुभवाला यायला पाहिजे. जे काही क्षणाकरता मिळतं ते क्षण वाढले पाहिजेत. 5 सेकंदाकरता मिळतं तर ते 20 सेकंद टिकून राहिलं पाहिजे. 40 सेकंद, मिनिट, 2 मिनिट, हे जितका वेळ टिकून राहील तितका वेळ त्याचा कंटाळा येत नाही. ते आतच अनुभवाला येत असल्यामुळं त्याला अंतःसुखा असं म्हटलेलं आहे. ते आत म्हणजे अंतरात्म्याच्या ठिकाणी अनुभवाला येतं. बाहेर इंद्रिय आहेत, जसे डोळे, कान, जीभ इत्यादी, तसं आत देखील इंद्रिय आहेत. ती अव्यक्त आहेत जराशी. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, इंद्रिय आणि ही आतली इंद्रिय यांचा मोठा सहभाग असतो बाह्य सुख अनुभवण्यासाठी. पण इथं बाहेरची इंद्रिय बंद असतात आणि आत असणाऱ्या मनादी ज्या चेतनेच्या, शुद्ध चेतनेच्या व्यावहारिक उपयोगासाठी असणाऱ्या अशा अशुद्ध शाखा म्हणून आपल्याला प्राप्त झालेले असतात. मन ही चेतनाच आहे, बुद्धी ही चेतनाच आहे, अंतःकरण ही चेतनाच आहे, चित्त ही चेतनाच आहे. फक्त चित्त जड असतं, विषयाला धरून असतं, म्हणून चैतन्याचं चित्त होऊन जातं. चित्तम चित्त विजानीया तकार रहितम यदा तकार तू विषयाध्यासहा. विषयाच्या अध्यासामुळं शुद्ध चैतन्य मात्र खरा, पण स्वरूपाला विसरून त्या विषयामध्ये सापडतो तेव्हा चित्त हा पदार्थ निर्माण होतो. म्हणून हे आत अनुभव घेणारे जे अंतर इंद्रिय आहेत, ते अंतर इंद्रिय देखील कामाला येत नाही, त्याच्याही आत कोणीतरी आहे. जसं सकाळच्या वेळेला थोडस बरं वाटतं म्हणून एखादी व्यक्ती कोवळ्या उन्हात जाऊन बसते आणि मग ऊन जसं वर येतं तसं पडवीत येऊन बसते. पडवीत ही जेव्हा उकडायला लागतं तेव्हा अजून आत ओसरीत यावी आणि तिथंही जेव्हा गरम होतं तेव्हा अगदी माध्यान्नी सूर्य आलेला असतो तेव्हा ती माझघरात यावी. चुकीचं उदाहरण, कारण माझघर, पडवी, ओसरी, अंगण ही गोष्ट आत्ताच्या मुलांना कळणार देखील नाही कसली पडवी आणि कसलं माझघर. पण पूर्वी एखादा तरी वाडा पुण्यात ठेवायला पाहिजे. की माझघर म्हणजे काय, आत कसं असतं, कशा चार चार फुटी भिंती, पाच पाच फुटी, तीन तीन फुटी, तीन फुटापासून पाच फुटापर्यंत असणाऱ्या भिंती या माझघरामध्ये माध्यानी सूर्य आला तरी देखील काही झळा पोचत नाही. असा जसा आत आत एखादा मनुष्य यावा आणि सुखाचा अनुभव त्यांनी करावा, तसं आपल्या आत जाण्याची सोय आहे. बाहेरचं सुख क्रमाने आत, क्रमाने आत आणि सर्वात आत, त्याला अंतःसुखाहा असं म्हटलेलं आहे. यहा अंतःसुखाहा, अंतरारामाहा, अंतर सुखातच रमणारा, अंतर अनुभवामध्येच रमणारा, अंतर अनुभवामध्ये रमायचं असेल तर इथं कसलाही उल्लेख केलेला नसला तरी देखील ध्यानाचं वर्णन तर केलेलं आहे, ध्यानाने मिळणाऱ्या सुखाचं, पण ध्यानाचं थेट वर्णन अजून आलेलं नाही भगवद्गीतेमध्ये. पाचवा अध्याय चालू आहे, पण भगवंत आता अर्जुनाला त्याच निरूपणाच्या दिशेने नेत आहेत. आत आपल्या अंतरातच जो आराम अनुभवतो, आणि परमार्थ हा आत सुख देणारा असतो असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ध्यानाखेरीज पर्याय नाहीये. अथवा नामस्मरण देखील चालेल, पण एका जागी बसून डोळे मिटून केलेल्या नामस्मरणाखेरीज पर्याय नाहीये. पण भगवंतांना खरं सांगायचं आहे ते ध्यानच, ध्यानाशिवाय हे जमणार नाही. याच्यावर निरूपण करता येतील, कीर्तन करता येतील, तुफान पाठांतर हवे तेवढे संतांचे अभंग बोलता येतील, पण हे सुख मिळवता येणार नाही. हे सुख ध्यानानेच मिळेल. जे कोणी म्हणतात की ध्यानाखेरीज उघड्या डोळ्यांनी परमार्थ शक्य नाही, प्रथम तो आतच समजणार, मग बाहेर समजणार. केवळ पुस्तकाच्या वाचनानी, ग्रंथांच्या वाचनानी सांगता येईल, अनुभवता येणार नाही. आणि अनुभवायचं असेल तर ध्यानालाच बसायला लागेल. रमण महर्षींचा एक श्लोक आहे, हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती हृदि विष मनसात्वम चिन्वता मज्जतावा पवन चलन रोधात आत्मतृप्ता आत्मनिष्ठो भवत्वम. ध्यानाचं वर्णन करणारा श्लोक आहे. आणि असं म्हणतात त्यांच्याकडं येणारे एक गृहस्थ, काय नाव त्यांचं, गणपती शास्त्री म्हणून, ते त्याचा निम्मा भाग लिहून निघून गेले. हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती असं त्यांनी लिहिलं, आणि पुढे त्यांना जुळवता येईना म्हणून ते गेले. तर जाता जाता रमण महर्षींनी पाहिलं हे काय आहे, ते काय लिहिलंय गणपती शास्त्रींनी, आणि त्याचा उर्वरित भाग रमण महर्षींनी पूर्ण केला अशी हकीकत मालकडे. रमण महर्षींनी पुढे लिहून ठेवलं, हृदि विष मनसात्वम चिन्वता मज्जतावा पवन चलन रोधात आत्मतृप्त आत्मनिष्ठो भवत्वम असं रमण महर्षींनी पुढे लिहून ते पूर्ण केलं. आपल्या हृदय कुहरामध्ये हे हृदय, उपनिषद देखील म्हणतात की ही ती गुहा हृदय, त्या ठिकाणी केवल केवल हा शब्द म्हणजे त्याच्या खेरीज अन्य काही नाही असत. आपण केवळ हे मराठीमध्ये म्हणतो, केवळ म्हणजे तेवढंच, तसं केवल केवल याला अजून एक अर्थ झटायत ते म्हणजे अतिशुद्ध. तेवढंच आणि अतिशुद्ध. जसं केवळ सोनं, याच्यामध्ये शुद्ध सोनंही आलं आणि फक्त सोनं असंही आलं. या केवल वरूनच तो कैवल्य हा शब्द आला. केवल ब्रह्म मात्रम म्हणजे ज्या ठिकाणी मन, बुद्धी, इंद्रिय, देह, देहाच्या सापेक्ष जगत, विषय याचा काहीही संबंध नाही, शुद्ध जाणीव, केवळ अस्तित्व, केवळ अविनाशी चैतन्य, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम, ब्रह्म मात्र असं, मी मी, अहम अहम इति, मी मी हे जे केवळ स्फुरण आहे, इंद्रियांच्या निरपेक्ष, नावाच्या रूपाच्या निरपेक्ष. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओवी लिहिली, अर्जुनपण न घेता मी ऐसे तत्वता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप. अर्जुन हे नंतर ठेवलेलं नाव आहे. नुसती एक व्यक्ती जर पाहिली तिला कसलाच आयडेंटिटी करता म्हणून नेम आयडी दिलेला नाही, मकरंद माधव वझे असा काही काही नाही. वझे याच्यावरून व्यक्त होतं की त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींमध्ये हा जन्माला आला. माधव यांनी असं समजतं की त्यांचे वडील हे आहेत आणि नावानी समजतं की यांचं नाव अमुक आहे, म्हणून हे तीन एकत्र आहेत. असा कुठलाही आयडी नाही दिलेला, फक्त व्यक्ती आहे. आणि खरं म्हणजे आपण सर्व तसेच आहोत. जिथं व्यक्ती तशी आहे तिथं जात, कुळ वगैरे तर अजूनच संबंध नसलेल्या गोष्टी. म्हणून हे ज्ञान झाल्यानंतर उद्गार निघतात ज्ञानेश्वर महाराज, याती कुळ माझे गेले हारपोनी. आता या अगदीच वरवरच्या गोष्टी राहतात, जात कुळ वगैरे. अर्जुन पण न घेता जिथं नावच बाजूला सारलं, मी ऐसे पंडुसुता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप. तू खरं म्हणजे मी या नावानी प्रतीत होतोस, तुझी आयडेंटिटी म्हणजे तुझ्या आत असणारं मीच स्फुरण, बस बाकी काही नाहीये. हे जे मीच स्फुरण आहे तेच सत्य आहे. तू हा पदार्थ देखील मीच्या सापेक्ष आहे. आपण सगळेजण मी आहोत. मी मला मी म्हणतो आणि त्याच्या सापेक्ष तुम्हाला तू असं म्हणतो, पण मी तुम्हाला तू म्हणतो म्हणून तुम्ही स्वतःला तू म्हणत नाही. तुम्ही स्वतःला मी म्हणता आणि तुमच्या सापेक्ष मला तुम्ही तू असं म्हणता. तू हा तत्वतः नाही. तू या शब्दाला काही अर्थ नाही. जर काही असेल सत्य तर हा आत स्फुरणारा मी एवढाच सत्य आहे. आणि तो केवळ ब्रह्म मात्र असा आहे. आचार्यांनी देखील हीच भाषा वापरली आहे. हृदी संस्फुरदात्म तत्वम, हृदयाच्या ठिकाणी स्फुरणारं आत्मतत्व ते सत, अविनाशी चित, चैतन्य मात्र आणि सुख मात्र. सुख शब्द आहे, सत चित सुखम परमहंस गतिम तुरीयम, असंच आचार्य म्हणतात. हा जो मी आहे, शुद्ध मी, तो रमण महर्षींनी पूर्ण केलं अहम अहम अशयानी प्रतीत होणारा तोच आत्मरूपानी प्रकाशित होतो असं एवढं गणेश शास्त्रींनी लिहिलं. त्याच्यावर रमण महर्षी असं म्हणाले की हृदयाच्या ठिकाणी प्रवेश करून त्याला गोळा करावं, त्याला एकत्र करावं. किंवा त्याच्या ठिकाणी डूब देऊन राहावं. आपलं मी सगळीकडे पसरलाय. मी बँक एम्प्लॉई, 2163 सदाशिव पेठेत राहणारा, माझा मुलगा ठाण्याला असतो, माझी सासूरवाडी कुठे आहे काय ग म्हणायचं, असं मीच्या संदर्भात पंचवटी मध्ये माझी सासूरवाडी आहे, माझं एक घर वाईला होतं, माझी दोन घरं शुक्रवार पेठेत आहेत, असं मी माझ्या बद्दल आठवायचं, हा विखुरलेला मी आहे. तुम्ही लक्षात घ्या, हा विखुरलेला मी आहे. माझा मुलगा अमेरिकेत असतो, हा मी विखुरतो. तो सगळा गोळा करायचा, मी आणि माझं एकच, तो सगळा गोळा करायचा आणि हृदयाच्या ठिकाणी ठेवून द्यायचा. चिन्वता मद्यता वा गोळा करायचा आणि त्याच्या ठिकाणी डूब देऊन राहायचं, किंवा गोळा करायचा अथवा हृदयाच्या ठिकाणी स्फुरणाऱ्या अहमच्या ठिकाणीच डूब द्यायची, तर आपोआप गोळा होतील बाकीचे सगळे पसरलेली किरण गोळा होतील. जसा सूर्य अस्तमानी जातो तेव्हा त्याला किरणांना बोलवायला लागतं की काय चला, जसं आपण मुलांना बोलवतो रात्र झाली चला आता बाहेर खेळणं घरात चला, ती किरण त्याच्या पाठोपाठ आपसूक आपोआप निघून जातात. जशी तसं आत त्याच्या ठिकाणी डूब देऊन राहावं. पवन चलन रोधात असा एक शब्द त्यांनी घातला रमण महर्षींनी. हे जेव्हा होतं तेव्हा पवन चलन श्वासगती जी असते ती अवरुद्ध होऊन जाते आणि अशा रीतीने तू आत्मनिष्ठ हो असं कर म्हणजे मग तू आत्मनिष्ठ होशील. तुला आत्मनिष्ठ व्हायचं आहे तर ही साधना तुला करायला लागेल असं महर्षी म्हणतात. हा अंतरारामा, हा आत आत आपल्या आत सुख अनुभवणारा, आराम अनुभवणारा, या अंत सुखा हा अंतरारामा हा, तथा त्याचप्रमाणे अंतरज्योतिरेव या हा, आत असणारी ज्योती, आत असणारा प्रकाश ज्याला प्राप्त झालेला आहे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.